नांदी संपल्यावर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. नांदी संपल्यावर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगी बेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावानी, भीतीनी, आशानी, अपेक्षानी. आणि भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रित झालंय. भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रित झालंय. आणि संहितेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करीत मी रंगमंचावर उभा आहे, एकटा, समोरच्या प्रेक्षालयासारखा संपूर्ण रिकामा. अर्थात माझे काही शब्द प्रेक्षालयातील धूसर मंद प्रकाशात पिंजारलेल्या कापसासारखे हवेत तरंगत आहेत अजूनही. माझे काही आविर्भाव प्रेक्षालयातील रिकाम्या खुर्च्याच्या हाताना बिलगून बसलेत अजूनही. माझे काही हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांदीवर टाकलेल्या थेंबासारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही. बस बस तेवढा एकच दिलासा, तेवढा एकच दिलासा माझ्या रितेपणाला. नाटक संपलं याची तर खंत आहेच. नाटक नव्हे तर 3 तासाचं अर्करूप अस्तित्व संपलंय. पण ते संपलंय ते इथे माझ्याजवळ. पण माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजारो प्रेक्षक घरी गेलेत आणि मी एक होतो तो अवशा अवशानं वाटला गेलोय हजारो प्रेक्षकांच्या जीवनात, कदाचित स्मरणातही.